चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाने लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी। भाकियूच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या विविध समस्यांबाबत जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंग यांना निवेदन दिले। दरम्यान भाकियू जिल्हाध्यक्ष चौधरी महावीर सिंग यांनी आरोप केला की नवीन जातीच्या ऊसाचे पीक पूर्णपणे तयार आहे, पण साखर कारखाने अजूनही सुरू झालेले नाहीत। त्यांनी साखर कारखाने लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली। त्यांनी ऊस थकबाकी आज म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत भागवणे, ऊसाला 450 रुपये प्रति क्विंटल दर घोषित करण्याची मागणी केली आहे। यावेळी ओम प्रकाश, जयदेव सिंग, सौरन सिंग, जगवीर सिंग आदींनी मनोगत व्यक्त केले।